आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 15 रेल्वे स्थानकांसह देशभरातल्या 103 अमृत रेल्वे स्थानकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. नागपूरच्या इतवारी जंक्शन स्थानकाचा समावेश. ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्र्यांशी चर्चा. पावसाळ्यात जीवित आणि मालमत्तेची हानी रोखण्यासाठी राज्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुट्टीच्या दिवसांसह 24 तास सज्ज राहावं असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि विदर्भात आज उद्या आणि परवा पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये बिकानेर इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशातल्या 18 राज्यांमधल्या 103 अमृत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन केलं. यात महाराष्ट्रातल्या 15 रेल्वे स्थानकांचा समावेश असून विदर्भातल्या नागपुरातील नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशन, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा फोर्ट, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात सर्वप्रथम प्रधानमंत्री मोदी यांनी या कार्यक्रमात बिकानेर मुंबई एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवला. देशात रेल्वेचं जाळं मजबूत केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
अभी देश का करीब 70 रूट पर वंदे भारत ट्रेनें चल रही है. इससे दूर सुदूर के इलाकों में भी आधुनिक रेल पहुंची है. बीते 11 साल में सैकड़ों रोड ओवरब्रिज और रोड अंडरब्रिज का निर्माण किया गया है. 34,000 किलोमीटर से ज्यादा के नए रेल ट्रैक बिछाए गए हैं.
प्रधानमंत्री मोदी यांनी सुमारे 26,000 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केलं. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 1,300 जास्त रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. या स्थानकांमध्ये स्थानिक वास्तुकलेचं प्रतिबिंब दिसेल, तसंच दिव्यांगजनांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जातील. या कार्यक्रमात मुंबईतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सहभागी झाले होते. त्यांनी रेल्वे स्थानक पुनर्विकास कार्यक्रमात प्रशंसा केली.
एकाच वेळी देशातले 1,000 रेल्वे स्टेशन पुनर्विकसित करून रेल्वे स्टेशनवर आधुनिक सोयी देणं आणि मोठे रेल्वे स्टेशन एअरपोर्ट सारखे सुंदर आणि सुसज्जित बनवणं अशा प्रकारचा एक कार्यक्रम हातात घेण्यात आला होता. या अंतर्गत महाराष्ट्रातलेही 100 जास्त स्टेशन पुनर्विकसित होत आहेत. त्यातल्या 15 स्टेशनचं पुनर्विकासाचं काम पूर्ण झाल्यामुळे आज त्याचं लोकार्पण झालंय.
दरम्यान नागपूरच्या दक्षिण मध्य पूर्व रेल्वेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्टेशनच्या पुनर्विकासाच्या उद्घाटनाकरता पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे तसंच माजी राज्यसभा खासदार डॉ विकास महात्मे, रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांची उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितलं की इंग्रजांच्या काळापासून या स्थानकाला इतवारी रेल्वे स्टेशन असंच म्हणत होते. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी या स्थानकाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव मिळावं म्हणून प्रयत्न केले होते. 1940 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे अधिवेशन नागपुरात भरलं होतं याचीच आठवण म्हणून या स्थानकाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव देण्यात आल्याचं कृष्णा खोपडे यांनी स्पष्ट केलं. इतवारी स्थानकावर आता दिव्यांग अनुकूल सोयी सुविधा राहणार असून रेल्वे कोच रेस्टॉरंट, आरामदायक आसन सुविधा, अद्ययावत शौचालय, मोबाईल चार्जिंग पॉईंट, एलईडी सूचना फलक, डिजिटल तिकीट विक्री काउंटर, प्रधानमंत्री जन औषधी केंद्र अशा सोयी सुविधांचा समावेश असेल. अकोल्यातील मूर्तिजापूर इथं उद्घाटन सोहळ्याला खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. अमृत भारत योजनेच्या माध्यमातून मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनचा कायापालट झाला असून अत्याधुनिक सोयी सुविधा, दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्थेसह प्रवाशाच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलं आहे. चांदा फोर्ट इथं विशेष लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, बिलासपूरचे सी बी व्ही एस सुब्रमण्यम, स्थानिक नागरिक आणि प्रवासी प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. चांदा फोर्ट स्थानकात चांदा फोर्टच्या ऐतिहासिक स्थापत्यशैलीत खुर्दा पॅटर्ननुसार पारंपरिक प्रवेशद्वार, लिफ्ट आणि एस्केलेटर दुसऱ्या टप्प्यात, सुलभ प्रवासासाठी कोळसा उद्योग आणि गोंड संस्कृतीवर आधारित भित्तीचित्र आणि सजावट, फ्लॅग माउंट, 12 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाढवलेली सुरक्षा व्यवस्था, वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजना, स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन या सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 7 बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ येत्या 15 दिवसात 32 वेगवेगळ्या देशांना भेट देणार आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज सकाळी संयुक्त अरब अमिरात इथं पोहोचलं. युएईच्या फेडरल नॅशनल काउन्सिलचे सदस्य अहमद मीर खुरी आणि युएईमधले भारतीय राजदूत संजय सुधीर यांनी या शिष्टमंडळाचं स्वागत केलं. ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून अशा प्रकारचं आयोजन करणारा युएई हा पहिला देश असून युएईचे सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नाहियान बिन मुबारक अल नाहियान यांच्यासोबत या शिष्टमंडळाची उच्चस्तरीय बैठक झाली. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भारत सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांतर्फे उद्या 23 मे शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता सीजीओ कॉम्प्लेक्स सेमिनरी हिल्स नागपूर इथं एक बाईक रॅली आयोजित केली जाणार आहे. या रॅलीमध्ये राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणाबद्दल सामान्य जनतेमध्ये जागरुकता निर्माण केली जाणार आहे. या रॅलीचं उद्घाटन राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे उपमहासंचालक श्रीनिवास उप्पाला यांच्या हस्ते होईल. बाईक रॅली दरम्यान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पोस्टर बॅनर आणि घोषणांच्या माध्यमातून जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पावसाळ्यात जीवित आणि मालमत्तेची हानी रोखण्यासाठी राज्यातल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुट्टीच्या दिवसांसह 24 तास सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते मोसमी पावसाच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत बोलत होते. आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद देणं महत्वाचं आहे. त्यासाठीची कार्यपद्धती योग्यरित्या राबवावी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये यंदा अधिक पावसाचा अंदाज पाहता सांगली आणि कोल्हापूर महानगरपालिकांनी विशेष तयारी ठेवावी. दरड कोसळण्याच्या जागी तातडीनं सुरक्षा उपाययोजना कराव्यात. या जिल्हाधिकारी यांनी प्रामुख्यानं लक्ष घालावं असं ते म्हणाले. मध्य रेल्वेच्या ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत काल वर्धा रेल्वे स्थानकावर रेल्वे संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांनी दक्षता आणि संवेदनशीलतेचा परिचय देत हरवलेल्या मुलीचा शोध घेतला. नियमित गस्तीदरम्यान बडनेरा स्टेशनजवळ ही मुलगी चिंतित असल्याचं आढळून आलं. त्यानंतर या मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला चाईल्डलाईनकडे सुपूर्द करण्यात आलं. कौटुंबिक वादानंतर मध्यप्रदेशमधून अनवधानानं वर्धा स्थानकावर पोहोचल्याची माहिती मिळाली आहे. मध्य रेल्वे नागपूर मंडळातर्फे अजनी रेल्वे स्टेशनवर पुनर्विकासाचं कार्य जोमात सुरू असून त्यात उल्लेखनीय प्रगती बघायला मिळत आहे. यात रचना आणि बांधकाम विषयक कामं प्रगतीपथावर असून दक्षिणेकडील फुट ओव्हर ब्रिजचं काम यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. याशिवाय अंतर्गत आणि बाह्य बांधकामाच्या कामाव्यतिरिक्त फलाटाची कामं देखील पूर्ण करण्यात येत आहेत. आज उद्या आणि परवा संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान विदर्भात आज सर्वाधिक कमाल तापमान नागपूर इथं 41.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. परिवहन विभागाच्या राज्यभरात असलेल्या 43 जागांपैकी मुंबईतील 4 मोक्याच्या जागा अनधिकृतरित्या बळकवण्यात आल्या आहेत. तसंच 15 ठिकाणी परिवहन कार्यालयं ही भाड्याच्या जागेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भविष्यात उर्वरित जागा देखील गिळंकृत होऊ नयेत यासाठी परिवहन विभागानं या जागांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष 2025-26 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं प्रवेश फेरी 1 सुधारित वेळापत्रक आज दुपारी 3 वाजता जाहीर केलं जाणार आहे. प्रवेशासाठी अंतिम अर्ज 28 मे पर्यंत भरता येतील. विद्यार्थी कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 महाविद्यालयांच्या नावाचा पसंतीक्रम देऊ शकतात. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघानं बाद फेरीतलं स्थान मिळवलं आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल संघावर 59 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघानं 20 षटकात 180 धावा केल्या. दिल्ली संघाचा डाव 18 षटकं आणि 2 चेंडूत 121 धावांवर आटोपला. आज अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. खेळ संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या 15 रेल्वे स्थानकांचं स्थानकांसह देशभरातल्या 103 अमृत रेल्वे स्थानकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, नागपूरच्या इतवारी जंक्शन स्थानकाचा समावेश आणि विदर्भात आज उद्या आणि परवा पावसाचा अंदाज. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.